या पॉडकास्टचा व्हिडिओ आपण पाहू शकता थिंक बँक या यूट्यूब चॅनलवर. त्यासाठी यूट्यूबवर जाऊन थिंक बँक हे चॅनल सर्च करा व सबस्क्राईब करा.
नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बसवणं हा शिवसेनेचा हट्ट पूर्ण झालेला आहे. पण तो पूर्ण करताना मिळवलं काय आणि गमावलं काय ह्याचा विचार शिवसेनेने आत्तापासून करावा असं माझं मत आहे. याचं कारण शिवसेनेने स्वबळावर मुख्यमंत्री आणलेलं नाही, त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन पुरोगामी पक्षांचं कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही कुबड्या घेऊन चालायला लागता तेव्हा तुमचे पाय समर्थपणे आपल्या पायांनी चालू शकत नाहीत अशा परिस्थितीत असतात. साहजिकच कुबड्यांवर तुम्हाला विसंबून राहावं लागतं. आणि सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेला त्या अनुभवातून सतत जावं लागते. म्हणजे शपथविधी उरकला तरी पुढचे 15 दिवस मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांना आपल्यासोबत शपथविधी उरकलेल्या 6 मंत्र्यांना खातीसुद्धा देता आली नाहीत. याचं कारण उघड आहे. प्रत्येक पक्षाला महत्त्वाची खाती पाहिजे असतात. जशी ती शिवसेनेला पाहिजेत तशी ती राष्ट्रवादीला पाहिजेत तशीच ती काँग्रेसला पाहिजेत. आणि त्यांच्यात एकमत होणं सोपं नसतं. भाजपला बाजूला बसवणं, सत्तेपासून दूर ठेवणं हा किमान समान कार्यक्रम असतो. पण किमान समान कार्यक्रम हा तात्विक वेगळा असतो आणि व्यवहारही वेगळा असतो. त्यामुळे व्यवहारात मंत्रालय कुठची, खाती कुठची, त्यातली वजनदार खाती कुठची, ज्याच्यात निर्णायक अधिकार कुणाकडे येतात.
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू.